होशे अध्याय 3. परमेश्वर मला म्हणाला, परत जा आणि अशा स्त्रीवर प्रेम कर जी दुराचारी असूनही आपल्या पतीस प्रिय आहे. तिच्यावर प्रेम कर जसे मी इस्रायल लोकांवर करतो. जरी ते इतर देवतांकडे वळले आणि त्यांना मनुक्यांची ढेप प्रिय वाटली, म्हणून मी 15 चांदीचे तुकडे व 1.5 मन जव देऊन तिला माझ्यासाठी विकत घेतले. मी तिला म्हणालो, पुष्कळ दिवस तू माझ्यासोबत राहा, यापुढे तू वेश्या नाहीस किंवा परपुरुषाची नाहीस, त्याचप्रकारे मी पण तुझ्याशी वागेन. कारण इस्रायलचे लोक बरेच दिवस राजा, सरदार, बलिदान, दगडी खांब, एफोत आणि गृहदेवता यांच्यापासून राहतील. नंतर इस्रायलचे लोक परत येतील व आपल्या देव परमेश्वर आणि राजा दावीद यांना शोधतील आणि शेवटच्या दिवसात ते परमेश्वरच्या समोर त्याच्या चांगुलपणात भीतीने कापत येतील.